चैप्टर 3 पाठ 3 एक्सरसाइज 15 स्वाध्याय 15 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
हॅलो राणे, मी तास्कर.
मी पावगी बोलतोय सर.
अनवर कुठे आहे?
माहीत नाही सर.
त्याच्याकडे मोबाईल आहे?
हो सर.
नंबर द्या.
एक मिनिट हा. 9853033.
आठच आकडे?
आठ नाहीत सर, 10 आहेत.
कुठे 10 पावगी? 9853030.
एक मिनिट सर. 3 आणि 0 नाही, 3 0 म्हणजे 3 वेळा 0. 4 3 3 म्हणजे 3 वेळा 3. 10 आकडे ते सर.
धन्य आहात तुम्ही पावगी. एक नंबर सांगताना किती घोळ घातला.